जरा घोडं घरी पाहुण्याचं बहिणीसाठी मिळवण्याचं त्याच्या त्याच्या लागू वाटत नाही मग.
दुसरा गळा 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 पासून
दुसऱ्याचे गाणे आपल्याला जमत नाही.
ते पाळणार सैन संगीत पाळणार रंगीत ते काय म्हणतात ना
संगीत
पळून आला म्हणून दुखायला दिले दोन तीन दिवस सारखं झालं म्हणावं तुम्ही ते काय म्हणत
होता.